नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंयांत वर्सुकी 365 म्हळ्यार दिसाक एक गंभीर अपघात जाता, ही बाब खूब गंभीर आसा. हातूंत ते चडशे अपघात स्वयं अपघात जाल्यार 50% अपघात सरप येवन जाता, असो हुस्को मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायला. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी ट्रॅक म्हळ्यार ट्रॅफिक रिस्पॉन्स अँड कंजेशन कंट्रोल सिस्टमचे उक्तावण काल जाले. ही कार्यावळ पणजे आल्तिनोच्या येरादारी पुलीस मुख्यालयाच्या सभाघरांत जाली. हे यंत्रणेवरवी गोंयभरात वेगवेगळ्या वाठारात जावपी येरादारीची कोंडी नियंत्रणात हाडप, तशेंच तंत्रगिन्यानाच्या आधारान अपघाताचे ब्लॅक स्पॉट वळखून उपाययोजन करपाविशी, तशेंच येरादारीविशीचे हेर प्रस्न सुटावे करपा खातीर काम जातले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयकारांनी भौशीक येरादारी सुविधेचो उपेग केलो जाल्यार येरादारीचे बरेचशे प्रस्न सुटावे जावंक शकता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी हेवेळार सांगले. कुशळटाय विकास आणि उद्योजकताय संचालनालयान गोय राज्यातल्या सगळ्या उद्देगीक प्रशिक्षण संस्थांखातीर 2024-25 शालेय वर्सा सावन 5 दिसांचो कामाचो आठवडो लागू करपाचो निर्णय घेतला. कार्यालयाचो वेळ पहिली पाळी सकाळी 8 ते 4 वरां मेरेन आणि दुसरी पाळी सकाळी 10 ते 6 वरां मेरेन आसतली. राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन मंडळान 2024-25 शैक्षणिक वर्सा खातीर विद्यार्थ्यांक संशोधनाक उर्बा दिवपी प्रयास येवजण जाहीर केल्या. हे येवजणेचो राज्यातल्या शाळांनी लाव घेवचो अशें राज्य शिक्षण संचालनालयान कळीत केला. ह्या येवजणे खाला वेचून काढिल्ल्या प्रस्तावांक 50,000 रुपया मेरेन आर्थिक मजत मेळटा. 9वी आणि 11वीचे विद्यार्थी प्रयास येवजणेखाला गणित वा विज्ञान विषयातलो आपलो प्रस्तावित संशोधन प्रकल्प सादर करपाक पात्र आसात. दरेका शाळेतल्यान बऱ्यात बरो एकच प्रकल्प धाडचो असे राज्य शिक्षण संचालक शैलेश जिंगडे हांणी कळीत केला. सादर केल्लो संशोधन प्रकल्प समाजाच्या हिताचो आणि लोकांची दिसपट्टी जीण सोपी करपी आसचो असे एनसीआरटीन म्हळा. चवथीच्या खरेदी खातीर गिरायकांची सोय जावची ह्या खातीर गोंय बागायदारांची केंद्रां 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर मेरेन पुराय वेळ उक्ती आसतली. गोंय बागायदाराची केंद्रां वयलो बाजार फोंडे, सदर फोंडे, साखळी, कुडचडे, वाळपय, दिवचल, शिरोडे, माशेल, आर्लेम, काणकोण, वास्को, परवरी, कुंकळी, मडगाव, म्हाड्डोळ आणि म्हापसा या सुवातांनी आसात. चवथीच्या खरेदींचेर गिरायकांक भेट येवजण दवरल्या. ही येवजण 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर ह्या काळात लागू जातली. 1999च्या एका बिलावेल्या खरेदीचेर गिरायकांक 2% सूट मेळटली अशें गोंय बागायदारान कळयला. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पांवड्याचेर खेळा सर्तींनी नांव जोडिल्ल्या खेळगड्यांचो खेळा खात्यान काल पुरस्कार तशेंच रोख इनामां दिवन भोवमान केलो. गोंय खेळा खाते आनी गोंय खेळा प्राधिकरणाच्या जोड पालवान ही कार्यावळ पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनाथ मंगेशकर सभाघरात आयोजित केली. खेळात शिस्त, चिकाटी आणि खेळाप्रती आवड आव्हानांक तोंड दिवपाची ताक आसा तोच एक बरो खेळगडो जावंक शकता अशें मत खेळामंत्री रघुविंद गावडे हांणी ह्या वेळार उक्तायले. गोंयच्या खेळगड्यांक खेळामळार लागपी सगळ्यो साधन सुविधा उपलब्ध करून दिवन सरकार गोंयच्या खेळगड्यांक उर्बा दितलो अशें तांणी म्हळा. तशेंच गोंयच्या खेळगड्यांनी फकत राज्य मर्यादीत न्हय जाल्यार राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्याचेर खेळपाच्या नदरेंतल्यान स्वताच्या खेळार लक्ष केंद्रीत करचे अशें आवाहन मंत्री गावडे हांणी ह्या वेळार खेळगड्यांक केले. ह्या वेळार खेळामंत्री गोविंद गावडे हांच्या हस्तुकी 287 खेळगड्यांचो भोवमान जालो. राष्ट्रीय तशेंच आंतरराष्ट्रीय पांवड्याचेर भांगरा पदक मेळिल्ल्या खेळगड्यांक 3 लाख रुपया, रुपया पदक मेळिल्ल्या खेळगड्यांक 2 लाख रुपया आनी काश्या पदक मेळिल्ल्या खेळगड्यांक 1 लाख रुपया ह्या स्वरुपान रोख इनामां ह्या वेळार दिली. ह्या इनामांखातीर 2,67,00,000 रुपया खर्च केल्यात अशी माहिती मंत्री गोविंद गावडे हांणी दिल्या. पावसान फाटल्या 2 सप्तकांत विसव घेतल्या उपरांत आतां राज्यात परतून नेट धरला. राज्यसहित देशात मध्य आणि पश्चिम वाठारात घोग्यांनी पाऊस आणि हुंवाराक लागून परिस्थिती गंभीर झाल्या. इतले मजगती हवामान खात्यान गोयात 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट मेरेन पावसाचो येलो अलर्ट जारी केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.